चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मंदीने हिरावल्या 16 लाख नोकऱ्या। यंदा सुरू असलेल्या आर्थिक वर्षात जवळपास 16 लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत। मागील वर्षी 89.7 लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली होती, त्यात यंदाच्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात घट होणार आहे। या अहवालानुसार आसाम, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा आदी राज्यांमधील नागरिक नोकरीच्या निमित्तानं परराज्यात दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास आहेत। त्यांच्याकडून घरी पाठवण्यात येणाऱ्या रकमेत घट झाली असल्याचं समोर आलं आहे। आर्थिक मंदीचा परिणाम देशभरातील रोजगार निर्मितीवरही पडत आहे। आर्थिक मंदीनं रोजगाराच्या संधी हिरावल्याचं उघड झालं आहे। मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात कमी नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे। पंजाब, गुजरात, महाराष्ट्र या राज्यात रोजगाराच्या संधी होत्या, मात्र याच राज्यात रोजगारांच्या संधी कमी झाल्या असल्याचं समोर आलं आहे।